म्हणून करता काहो गोंधळी बुवा,
काय झाले सांगा मला गोंधळी बुवा।
आज आई अंबाबाईच्या गोंधळासाठी आज
बर
या ठिकाणी मांडर देवी काळूबाई
आलेली आहे
का नाही?
हो हो,
या गोंधळाला फार मोठी शोभा आलेली
आहे।
तेव्हा गोंधळी बुवा,
हा
जशी आई काळूबाईला तुम्ही या गोंधळासाठी हाक मारली तसंच
हा
आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीला या ठिकाणी बोलवा।
महालक्ष्मीला बोलवायचं आहे।
महालक्ष्मीला काय सांगायचं?
तिला सुद्धा सांगायचं तुझ्या बहिणीचा आणि तुझा या ठिकाणी घट मांडलेला आहे।
शबास,
तुम्ही सुद्धा कोल्हापूरची करवीर नगरी सोडायची आणि या भक्ताच्या दारी गोंधळाला निघून यायचं आणि आरती झाली आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन बसायचं।
वा वा, म्हणजे आपल्या कोल्हापूर ठिकाणी जाऊन बसायचं आणि त्या ठिकाणाहून या ठिकाणी सर्व भक्तांना आशीर्वाद द्यायचा। तर चला तर आता आपण कोल्हापुरात जाऊया।
कोल्हापुरात लक्ष्मी आईच्या दारात जाऊ, कोल्हापुरात लक्ष्मी आईच्या दारात, आईच्या दारात घालू गोंधळ जोरात, आईच्या दारात घालू गोंधळ जोरात,
आईच्या दारात घालू गोंधळ जोरात, आईच्या दारात घालू गोंधळ जोरात।
होईल आनंद माझ्या घरी लहान थोरात, होईल आनंद माझ्या घरी लहान थोरात, लहान थोरात घालू गोंधळ जोरात, लहान थोरात घालू गोंधळ जोरात। दिसतो छबीन आईचा मोरात, आईचा मोरात घालू गोंधळ जोरात, आईचा मोरात घालू गोंधळ जोरात। भावाची आस खरी साऱ्या हो पोरात घालू गोंधळ जोरात, साऱ्या हो पोरात घालू गोंधळ जोरात। कशी गातो या सुरात गोड आईची कीर्ती कशी गातो या सुरात गातो या सुरात घालू गोंधळ जोरात गातो या सुरात घालू गोंधळ जोरात लक्ष्मी आईच्या दारात जाऊ कोल्हापुरात लक्ष्मी आईच्या दारात घालू गोंधळ जोरात आईच्या दारात घालू गोंधळ जोरात
आईच्या दारात घालू गोंधळ जोरात आईच्या दारात घालू गोंधळ जोरात आईच्या दारात घालू गोंधळ जोरात
तेव्हा गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
अशा प्रमाणे
बर
कोल्हापूरची महालक्ष्मी
महालक्ष्मी
आज या भोळ्या भक्ताच्या घरी
घरी
गोंधळासाठी आलेली आहे
गोंधळासाठी आलेली आहे
पाच जण दिवटे
सुद्धा गोंधळासाठी आलेली आहे
पाच जण गोंधळी
गोंधळी
नाचत या आई महालक्ष्मी बरोबर आलेली आहे
महालक्ष्मी बरोबर गोंधळासाठी आलेली आहे
तेव्हा आई अंबाबाईच्या गोंधळासाठी काळूबाई लक्ष्मीबाई या गोंधळासाठी आलेल्या आहेत आणि
अंबाबाई
अशा तिघी बहिणी आज या ठिकाणी बसलेल्या आहेत पण का हो गोंधळी बुवा
काय म्हणता सांगा आम्हाला
या तिघी बहिणींचा आवडता बंधू कोणता
तो म्हणजे सांगा बरं आम्हाला गोंधळी बुवा
सांगायला पाहिजे या तिघी बहिणींचा आवडता बंधू
कोण
आवडता भाऊ म्हणजे
कोण
काशीमध्ये राहणारा काळभैरवनाथ या काळभैरवनाथानं या पृथ्वीवरती
बर
अनेक दैत्यांचा
नाश केला
अनेक ठिकाणी
बर
अनेक भक्तांना या नाथांनी सांभाळलं आणि त्या सर्व भक्तांचं विघ्न दूर केलं अशा काळभैरवनाथाला आज आपण या गोंधळाकारणी हाक मारायची
आहे
मग तो काळभैरवनाथ
कसा होता सांगा मला गोंधळी
सांगायला पाहिजे ऐका
पाहू गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू
गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू
काळभैरव काशीचा खरा
काळभैरव काशीचा खरा
आला सोनारी नगरा
आला सोनारी नगरा
त्याच्या नावाचा महिमा बरा सोनारीत वाहतो झरा
सोनारीत वाहतो झरा सोनारीत वाहतो झरा
उठूया पाठ घेऊया घाट चल देवाच्या दारी जाऊ
गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू
ठाण सोनारीच सोडून
ठाण सोनारीच सोडून
हवापुरीत शोभे छान
हवापुरीत शोभे छान
मग म्हसवडला जाऊन केला रहिवास नाथान
केला रहिवास नाथान केला रहिवास नाथान
ऋग्वनाला देवाच्या रथाला ऋग्वनाला देवाच्या रथाला डोळे भरून पाहू
गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू
भक्ती खरी
आणि या गवळ्याची भक्ती खरी
गेलं खरसुंडी नगरी
गेलं खरसुंडी नगरी
खरसुंडीची शोभा न्यारी सासनाला त्या गर्दी भारी
सासनाला त्या गर्दी भारी सासनाला त्या गर्दी भारी
चरण धरू नवस करू चरण धरू नवस करू खरसुंडीला राहू चल खरसुंडीत राहू
गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू
जावली कारुंड मेडद नगरी
जावली कारुंड मेडद नगरी
पांद्र विरळी आबापुरी
पांद्र विरळी आबापुरी
साऱ्या भक्तांचा कैवारी भोजलिंग तो डोंगरावरी
भोजलिंग तो डोंगरावरी भोजलिंग तो डोंगरावरी
कवर पतर आरतीसाठी कवर पतर आरतीसाठी महादेव ते घेऊ चल महादेव ते घेऊ
गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू
काळ भैरव नाथ काशीचा जुडी न आज ग पाहू चल जुडी न आज ग पाहू
गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू 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 गुलाल खोबर वाहू नाथाला गुलाल खोबर वाहू
तेव्हा गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
अशा तऱ्हेनं काळ भैरवनाथ
नाथ
आज या भक्ताच्या घरी
घरी
गोंधळासाठी आलेले आहेत
गोंधळासाठी आलेले आहेत
आई अंबाबाईचा महिमा
महिमा
या तिन्ही तालामध्ये
तिन्ही तालामध्ये
फार अपरंपार आहे
अपरंपार आहे
जो भक्त कुणी आई अंबाबाईचा गोंधळ घालतो
घालतो
त्या भक्ताच्या घरी
घरी
आई अंबाबाई
अंबाबाई
अनेक तऱ्हेच्या अडचणी
अडचणी दूर करते
अनेक तऱ्हेचा गोंधळ दूर करते
दूर करते
म्हणून प्रत्येक भक्तानी
भक्तानी
आई अंबाबाईचा गोंधळ घालावा
घालावा
म्हणून आज या ठिकाणी
या ठिकाणी
आज हा गोंधळ आम्ही घालत आहोत
गोंधळ घालत आहोत
कळलं का
बरं
गोंधळाची आवड
आवड
या आई अंबाबाईला फार आहे
फार आहे
म्हणून आज या गोंधळासाठी काळ भरवण्यात आलेले
काळ भरवण्यात आलेले आहे
तेव्हा आता सर्वच देव आज या गोंधळाकरणी आलेले आहेत
आलेले आहेत
हा गोंधळ
गोंधळ
अगदी शोभेवंत दिसत आहे
शोभेवंत झालेला आहे
परंतु आई अंबाबाई
अंबाबाई
या अंबाबाईला
अंबाबाईला काय पाहिजे
आई अंबाबाईला जोगव्याची फार आवड आहे
जोगव्याची आवड आहे
कारण प्रत्येक घरी आई अंबाबाई जोगवा मागायला येत असते
येत असते
आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोच
पाहतो
आई अंबाबाईच्या आराधीनबाई
आराधीनबाई
किंवा आराधी
आराधी
जोगवा घे मागण्याकरता
मागण्याकरता
अनेक ठिकाणी फिरत असतात
फिरत असतात
म्हणून त्या आई अंबाबाईचा जोगवा
जोगवा
आज आपण सर्वांनी मागायचा
मागायचा आहे
बोला आई राजा
उदे उदे
प्रगटली भवानी
अनंत निर्गुण प्रगटली भवानी
मव महिषासुरा मर्दिला येऊनी
मव महिषासुरा मर्दिला येऊनी
अनंत तापाची करील झाडनी
अनंत तापाची करील झाडनी
हाती बोधाचा हाती बो करील परडी
अनंत बोधाची करील परडी
अनशा मनशाच्या पाडील धीरडी
अनशा मनशाच्या पाडील धीरडी
केला जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
जोगवा मागुनी महाद्वारी ठेवला
जोगवा
महाद्वारी ठेवला नवस जामुनी महाद्वारी फेडला
नवस जामुनी महाद्वारी फेडला
गेला मार्ग मोकळा श्रीरंग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
जोडियले मांग
क्रोधये जोडियले मांग
विकल्प नवऱ्याचा सोडियला संग
विकल्प नवऱ्याचा सोडियला संग
एका जनार्दनी केला मार्ग मोकळा केला मार्ग मोकळा केला मार्ग मोकळा श्रीरंग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग जोगवा मागलग आई तुझा जोगवा मागलग
आशा तऱ्हेने गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
आज
या ठिकाणी
आपण
बर काय केलेलं आहे
आदिशक्ती
अंबिका भवानी
हा आदि मायेचा
मायेचा
आज या ठिकाणी
गोंधळ घातलेला आहे
पाच नामाचा पाच तत्वाचा
गोंधळ
आज हा गोंधळ या ठिकाणी संपूर्ण पार पडलेला आहे
पडलेला आहे
तेव्हा आता आपण या ठिकाणी
काय करायचं आहे
जेवढे काय लहान थोर भक्त जमलेले आहोत
जमलेले आहोत
तेव्हा सर्वांनी उठून उभं राहायचं
सगळ्यांनी उठून उभं राहायचं
आणि आपल्या या विश्वजननी
विश्वजननीची
आई अंबाबाईची
अंबाबाईची
आरती आपल्याला गायची
गायची आहे
तेव्हा आरतीसाठी आता सर्वांनी उठून उभा राहा
सर्वांनी उभे राहा
जय देवी भवानी जय राम माता अंबा कृपाळवंता आरती वो वाळू मणे भाई वो वाळू अंबाबाई रेणुका
जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपाळवंता
आयांच्या त्रिपंचा त्री लावून रत्नाच्या ज्योती ओवाळू आरती ओवाळू आरती अंबाबाई तुझी मूर्ती
आनंदी जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपाळवंता आरती ओवाळू मणि भाव्य वाळू अंबाबाई रेणुका आनंदी जय देवी
आई परडी हातात ग देवी परडी हातात नौखंडाचा करुण जोगवा उभी देवळात
आनंदी जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपाळवंता आरती वो वाळू मणि भाव्य वाळू अंबाबाई रेणुका आनंदी जय देवी
एवढा घाट शिळ वरी गवाट भक्ताची पाही थनकलो भागलो अंबिके सामुकुणासी
आनंदी जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपाळवंता आरती वो वाळू मने भावे वो वाळू अंबाबाई रेणुका आनंदी जय देवी
आई मावर गड शरग देवे तुळजापूर शहर नगरामध्ये गुरु भारती अंबा सरदार
आनंदी जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपाळवंता
दिवसा अंबर भरला
आनंदी जय देवी जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपावंता पारती वाळू मने भावे वाळू नाम बाबा हिरी नुका आनंदी जय देवी जय देवी
जय देवी जय देवी भवानी जय राम माता अंबा कृपावंता आरती वो वाळू मने भाई वो वाळू अंबा बाई रे रूका
आरती जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपावंता आरती वो वाळू मने भावे वो वाळू नाम बाबा हिरे नुका आनंदी जय देवी
उदेवडे सदानंदीचा
उदेवडे
बोल भवानी माता की
जय
नाथ बाबा छानावन
सांग भले
सदानंदांचा
येळ को
बडा ज्योतिबा छानावन
सांग भले
काळूबाई छानावन
सांग भले
उदे 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 उदे